आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधानांचं देशात आगमन। धोरणात्मक सुरक्षा सहकार्य, संरक्षण, व्यापार आदी विषयी चर्चा। महाराष्ट्रात 3 नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्लीत आढावा। तिसऱ्या काशी तामिळ संगमाला आजपासून वाराणसीत सुरुवात। पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन। आणि उत्तराखंड इथं 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप। लष्कराचा संघ पदक तालिकेत अव्वल। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल अमेरिकेच्या दौऱ्यावरून दिल्लीत आगमन झालं। या भेटीदरम्यान मोदींनी वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। त्यामध्ये धोरणात्मक सुरक्षा सहकार्य, संरक्षण, व्यापार, आर्थिक सहभाग आणि तंत्रज्ञान तसंच चिंतेची बाब ठरू शकणाऱ्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचा समावेश होता। यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देश इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आणि समृद्धी वाढवण्यासाठी एकत्रित काम करतील याविषयी सहमती झाल्याचं सांगितलं। उभय देशांच्या नेत्यांनी 21व्या शतकासाठी कॉम्पॅक्ट म्हणजेच लष्करी भागीदारी, अर्थव्यवस्थेला गती आणि तंत्रज्ञानातल्या संधी यांना समर्थन देणाऱ्या मोहिमेची सुरुवात केली। व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात दोन्ही नेत्यांनी सुरु केलेल्या मिशन 500चा उद्देश हा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करत 2030 पर्यंत तो 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवणं हा आहे। ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारत अमेरिका एकमेकांसमवेत ठामपणे उभे असून उभय देश सीमापार दहशतवाद संपवण्यासाठी ठोस कृती करण्याविषयी सहमत असल्याचं मोदी यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातल्या 3 नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली। या नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं महाराष्ट्रातलं पोलीस दल, तुरुंग, न्यायालय, खटले आणि न्यायवैद्यक शास्त्राशी निगडीत नव्या विविध तरतुदींच्या अंमलबजावणी आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला। राज्यातल्या सर्व आयुक्तालयांमध्ये शक्य तितक्या लवकर नवे फौजदारी कायदे लागू करण्याची सूचना शहा यांनी केली। या बैठकीला राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। न्यायव्यवस्था मजबूत होण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं गरजेचं असून प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा विलंब लागू नये असे निर्देश शहा यांनी दिले। या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलीस दलाच्या 90% कर्मचाऱ्यांना नव्या कायद्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती वार्ताहरांना दिली। 7 वर्षांपेक्षा जास्त जुन्या खटल्यांच्या तपासासाठी राज्य सरकारनं 27 न्यायवैद्यक शास्त्र व्हॅन्स तैनात केले असल्याची माहिती त्यांनी दिली। नव्या कायद्याअंतर्गत न्यायालयांमध्ये ऑनलाईन प्रणाली स्थापित केली असली तरीही न्यायालयं, न्यायवैद्यक प्रयोगशाळेत समर्पित व्यवस्था उभारावी लागणार असून त्यावर काम सुरू असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। तारखांवर तारखा हे चित्र बदलून कमी वेळात केस निकाली काढण्यासंदर्भात प्रयत्न केले जाणार असल्याचंही फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। देशातली स्त्री शक्ती आकांक्षा बाळगत यश साध्य करून योगदान देण्यासाठी वृद्धिंगत होत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। महिलांनी मोठी स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धैर्य, ताकद आणि क्षमता गोळा करण्याचं आवाहन त्यांनी केलं। बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरनं आयोजित केलेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या प्रतिनिधींना त्या संबोधित करत होत्या। महिलांनी निर्भय असावं, महत्वाकांक्षी ध्येय निश्चित करून अडथळे पार केले पाहिजेत, तसंच रूढीवादी कल्पनांना आव्हान दिलं पाहिजे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या। प्रत्येक व्यक्तीनं करुणा, प्रेम आणि एकता या मानवी मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं। मानसिक आरोग्याचं महत्व अधोरेखित करताना अर्थपूर्ण जीवन जगणं आणि कुटुंब, समाज आणि जगामध्ये योगदान देण्यासाठी महिलांचं मानसिक आरोग्य राखणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या। फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्सच्या 50 सदस्यीय शिष्यमंडळानं काल मुंबईत राजभवन इथं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली। जागतिक सामायिक आव्हानांना तोंड देणं अशा प्रकारच्या भेटींमुळेच शक्य होत असल्याचं राज्यपाल या प्रतिनिधींना संबोधित करताना म्हणाले। तरुण जागतिक नेत्यांमध्ये समताधिष्ठित आणि शाश्वत जग निर्माण करण्याची क्षमता असून तरुण नेत्यांनी संपत्ती निर्माण करावी तसंच वंचितांना मदतीचा हात द्यावा असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. तामिळनाडू आणि काशी यांच्या दरम्यान सांस्कृतिक आणि बौद्धिक सहसंबंधांना चालना देणाऱ्या काशी तामिळ संगम महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीला आजपासून उत्तर प्रदेशच्या वाराणसी इथं प्रारंभ होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माहिती आणि प्रसारण तसंच संसदीय व्यवहार राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. 10 दिवसांच्या या महोत्सवात विद्यार्थी, तज्ज्ञ, विद्वान, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार तसंच सर्व स्तरांतल्या नागरिकांना एकत्र येण्याची, ज्ञान संस्कृतीची देवाणघेवाण करण्याची तसंच एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. युवकांना सांस्कृतिक एकतेची जाणीव करून देणं आणि त्यांचा अनुभव घेण्याची संधी देणं हा देखील महोत्सवाचा उद्देश आहे. यावर्षी पहिल्यांदा सहभागींना प्रयागराजमधील महाकुंभ पाहण्याची आणि अयोध्येतल्या राम मंदिराला भेट देण्याची संधी मिळणार आहे. भारत संचार निगम मर्यादित म्हणजेच बीएसएनएलनं 2024-25 या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत 262 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांना बळकटी देण्याच्या आणि सर्वसामान्यांसाठी मजबूत, किफायतशीर, सुलभ दूरसंचार सेवा सुनिश्चित करणाऱ्या सरकारच्या वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. इस्रायलनं आज गाझापट्टीतील पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमासच्या कैदेतून मुक्त होणाऱ्या 3 ओलिसांची नावं जाहीर केली आहेत. उभय देशांदरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या युद्धविराम कराराअंतर्गत पॅलेस्टाईनचे कैदी आणि ओलिस यांच्यात होत असलेलं हे 6वं आदानप्रदान आहे. 3 ओलिसांच्या बदल्यात इस्रायलकडून 369 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका अपेक्षित आहे असं सूत्रांकडून सांगण्यात आलं. या कैद्यांमध्ये 36 जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत तर 333 जण गाझाचे रहिवासी आहेत. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातल्या हरनाई इथं रस्त्यावर झालेल्या स्फोटात 11 कामगार ठार झाले आहेत तर 7 जण जखमी झाले आहेत. कोळसा खाण कामगारांना घेऊन वाहन जात असताना हा बॉम्बस्फोट झाला. प्रगत स्फोटक यंत्रांचा वापर करून ही स्फोटकं रस्त्यावर पेरण्यात आल्याचा संशय हरनाईच्या पोलीस उपायुक्तांनी व्यक्त केला. दरम्यान सुरक्षा दलांनी जखमींना रुग्णालयात हलवलं आहे. पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं काल डेहराडून इथं निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. सर्वोदयी कार्यकर्त्या असलेल्या विमला बहुगुणा यांनी 1953 ते 1955 दरम्यान बिहारमध्ये झालेल्या भूदान चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातल्या लहान मुलांचं शिक्षण तसंच महिलांना स्वावलंबी करण्याचं कार्य त्यांनी केलं. चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा हे त्यांचे पती होत. हाँगकाँग इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत आज भारतीय महिलांचा सामना हाँगकाँग संघाशी होणार आहे. उत्तराखंड इथं सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारोप स्तंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं. उत्तराखंड सरकारनं स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल शहा यांनी सरकारचं अभिनंदन केलं. 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी भारत वचनबद्ध असून यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे असं शहा यांनी सांगितलं. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालयमध्ये होतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या स्पर्धेत लष्कराच्या संघानं सर्वाधिक 68 सुवर्णपदक जिंकून पदक तालिकेत प्रथम क्रमांकाचं स्थान मिळवलं. महाराष्ट्रानं 54 सुवर्णपदकांसह एकंदर 201 पदकं जिंकत पदक तालिकेत दुसरं स्थान मिळवलं. महाराष्ट्राची एकंदर पदकसंख्या सर्वात जास्त आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधानांचं देशात आगमन. धोरणात्मक सुरक्षा सहकार्य, संरक्षण, व्यापार आदीविषयी चर्चा. महाराष्ट्रात 3 नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्लीत आढावा. तिसऱ्या काशी तामिळ संगमाला आजपासून वाराणसीत सुरुवात. पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन. आणि उत्तराखंड इथं 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप. लष्कराचा संघ पदक तालिकेत अव्वल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.